नमस्कार. स्टोरीटेल वरून आपण रोज भगवद्गीतेवरचं निरूपण ऐकत आहात. आज आपण 13 अध्यायातील 31 आणि 32 या दोन श्लोकांचा विचार करू. अनादित्वान निर्गुणत्वात परमात्मायमव्यय शरीरस्थोपी कौंतेय न करोति न लिप्यते यथा सर्वगतम सौक्ष्म्याद आकाशम नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते. या दोन श्लोकांचा अर्थ असा आहे, भगवान सांगतात, हे कौंतेया, असा हा परमात्मा अनादी आणि गुणरहित असल्यामुळे अव्यय आहे. जरी त्याचा शरीराशी म्हणजे क्षेत्राशी संबंध असला तरी तो स्वतः काहीच करत नाही आणि कशानं लिप्तही होत नाही.
सॅम्पल कम्प्लीट. रेडी टू कंटिन्यू.